येशू मृत्यूतून उठल्यानंतर त्याच्या अनेक मित्रांनी शिष्यांनी त्याला पाहिले, ते त्याच्याशी बोलले, त्यांनी त्याच्याबरोबर जेवणही केले. येशू पुन्हा जिवंत झाला आहे यावर येशूच्या शिष्यांपैकी थोमा नावाच्या शिष्याने विश्वास ठेवला नाही. तो म्हणाला, त्याच्या खिळाने झालेल्या जखमा पाहीपर्यंत व त्याला स्पर्श करेपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. येशू येतो व थोमाला त्याच्या जखमा दाखवताना आपण पाहतो थोमाला त्यामुळे कोणताच संशय राहिला नाही. येशूच्या पायाशी तो पडला व म्हणाला, माझा प्रभू व माझा देव. येशू म्हणाला, जे मला न पाहता माझ्यावर विश्वास ठेवतात ते धन्य होय. Thank you.